नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बरवी तुमका राष्ट्रीय खबरो दिता। बायला आड जावपी अत्याचार आणि भुरग्यांची सुरक्षितताय हे समाजा खातीर हुस्को करपासारखे विषय आसात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला। आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपात जिल्हो न्यायव्यवस्थेच्या 2 दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण प्रधानमंत्र्यांनी केले। बायलांच्या सुरक्षेखातीर बायला आड जावपी अत्याचार प्रकरणात बेगोबेग न्याय दिवपा हेतान देशात केल्ल्या कायद्यांची प्रभावीपणान अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर तांणी भर दिलो। भारतीय लोकशायत न्यायव्यवस्थेक संविधानाचो राखणदार मानतात। सर्वोच्च न्यायालयान ही जापसालदारकी पुराय करपाखातीर उत्कृष्ट यत्न केल्यात असे मोदी हांणी म्हटला। फाटल्या 10 वर्षात देशातल्या न्यायव्यवस्थेच्या उदरगतीखातीर सुमार 8,000 कोटी रुपया खर्च झाल्यात असे तांणी सांगले। ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाक 75 वर्षा पुराय झाल्याच्या निमतान टपाल शिक्को आणि नाण्याचे अनावरण केले। हे परिषदेक लागून जिल्हो न्यायालय आणि दरेका नागरिकांमधी संवाद साधपाक मेळटलो, जाका लागून जिल्हो न्यायालयाच्या न्यायाधीशांक प्रश्न समजून घेऊपाक आणि फुडलो कायदो आणि सुव्यवस्थेखातीर सामूहिक नदर तयार करपाक मेळटली असे सर्वोच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश DY चंद्रचूड हांणी सांगले। या 2 दिसांच्या परिषदेत जिल्हो न्यायव्यवस्थे संबंधित मुळावी बांधावळ, समावेशक न्यायालया, न्यायिक सुरक्षा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण प्रश्नाचेर 5 चर्चासत्र असतली। वंदे भारत रेल्वेच्या विस्ताराक लागून देश विकसित भारताच्या ध्येयाकडेन पावला मारता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला। प्रधानमंत्र्यांनी आज मेरठ लखनौ, मदुराय बेंगळुरू आणि चेन्नई नागरकोयल या 3 नव्या वंदे भारत गाडयांक 5वो बावटो दाखयलो। ह्या गाडयांक लागून पर्यटन उद्देग आणि रोजगाराच्यो संधी वाढत आसात। जायत्या मार्गाचेर वंदे भारत रेल्वे सुरू करपाची मागणी आसा आणि हे गाडयेक बेगीनूच स्लीपर डबे लायतले अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळा सावन ब्रुनोई आणि सिंगापूरच्या 3 दिसांचे भोंवडेर वतले अशी माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक दिली। केंद्रीय बायला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी हांणी गांधीनगरातल्या महात्मा मंदिरात राष्ट्रीय पोषण महिन्याच्या 7व्या आवृत्तीचे उक्तावण केले। हातूत रगत उणे जावप, पोषण आणि कुपोषण उणे करपाखातीर शिक्षण आणि तंत्रज्ञानाचेर आधारित उपक्रमाविषयी जागृताय करपाचेर लक्ष केंद्रीत करतले। ह्या वेळार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात बायला आणि बाल विकास मंत्री भानुबेन बावरिया हाजीर आशिले। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी हांणी आज नवी दिल्लीत खादी महोत्सवाविषयी नियाळ बसका घेतली। खादी आणि ग्रामोद्योग येवजण्यो चालीक लावपा खातीर व्यापक यत्न करपाची गरज आसा असे तांणी सांगले। देशात खादीचो प्रचार आणि प्रसार करपाखातीर खादी आणि ग्रामोद्योग आयोग ऑक्टोबर महिन्यात हो महोत्सव घडून हाडटलो। देशभरात लोकांक खादी कपडे वापरपाक प्रोत्साहन दिवचे आणि गावगिरा वाटारांनी रोजगार निर्माण करपाक योगदान दिवचे असो उलो मांझी हांणी ह्या वेळार मारलो। केंद्र सरकारान देशात तयार जावपी कच्च्या तेलावेलो अप्रत्यक्ष कर दर टनाक 225 रुपयांनी उणो केला। नवे दर आयच्यान लागू जातले असे अधिकृत अधिसूचवणेत सरकारान सांगला। दिल्लीतल्या भाजपाच्या आमदारांच्या शिष्टमंडळान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेऊन दिल्लीतले आप सरकार काढून उडोवपाची मागणी केल्या। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांच्या फुडारपणाखाला चलपी सरकार निष्प्रभावी आसा असो आरोप करून दिल्ली विधानसभेत विरोधी फुडारी विजेंद्र गुप्ता हांच्या फुडारपणाखाला आमदारांच्या शिष्टमंडळान राष्ट्रपती मुखार निवेदन दिले। दिल्ली प्रशासनाची परिस्थिती दिसान दीस इबाडत आसा आणि ताचो परिणाम लोककल्याणकारी कामाचेर जावपाक लागला असे निवेदनात म्हटला। झारखंडात चंपाई सोरेन उपरात झारखंड मुक्ती मोर्चाचे आणि एक फुडारी लोबिन हेमरॉन हांणी आज भाजपात प्रवेश केलो। ह्या वेळार झारखंड भाजपा विधानसभा वेचणुकीचे सहप्रभारी हेमंत विश्व शर्मा आणि राज्य भाजपा अध्यक्ष बाबुलाल मरांडी हाजीर आशिले। बांगलादेशातल्यान व्हड प्रमाणात घुसखोरी जाल्ल्यान राज्यातल्या संथाल परगणा वाटारात धोको निर्माण जाल्ली आदिवासी अस्मिताय आणि अस्तित्व वाचोवपा खातीर आपूण भाजपात सामील जाला असे हेमरॉन हांणी सांगले। असना चक्रीवादळा कारणान अरबी दर्याचेर तयार झाल्ल्या उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून फुडल्या 2 दिसात ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणात चढ पाऊस पडपाची शक्यताय आसा असे भारतीय हवामान खात्यान सांगला। मजगती गुजरातातली हुवाराची स्थिती आता नियंत्रणात आयल्या। कच्छ आणि सौराष्ट्रातले काय वाटार सोडल्यार गुजरातातल्या हेर वाटारांनी फाटल्या 24 वरात पाऊस खूप उणो झाला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।